नमस्कार रसिक श्रोते हो, आता मी डॉक्टर विजया वाड पुढील नोंदींचं वाचन आपल्यासाठी करीत आहे. नदी परिसंस्था अर्थात रिव्हर इकोसिस्टम, गोड्या पाण्याची एक परिसंस्था. नैसर्गिक परिसंस्थेत जलपरिसंस्था क्षेत्रफळाच्या दृष्टीने जास्त व्यापक आहे. जलपरिसंस्थेचे गोड्या पाण्याची परिसंस्था आणि खाऱ्या पाण्याची परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. गोड्या पाण्याच्या परिसंस्थेचे प्रवाही जल परिसंस्था आणि स्थिर जल परिसंस्था असे प्रकार आहेत. त्यापैकी प्रवाही जलपरिसंस्थेत झरा, ओढा, नदी या जलपरिसंस्थांचा समावेश होतो. झरे आणि ओढे यांच्यापेक्षा नद्यांचे क्षेत्रफळ अधिक असते. नदीच्या उगमापासून मुखापर्यंत तिचं पात्र, खोली, पाण्याचं प्रमाण आणि गुणधर्म आणि पाण्याचा वेग बदलत असतो. नदीच्या वरच्या टप्प्यात पाणी अतिशय वेगानं वाहत असतं, तर सखल मैदानी प्रदेशात तिचं पाणी संथ गतीनं वाहतं. नद्या प्रवाही असल्यानं ऊर्जा विनिमय अस्थिर असतो. ऊर्जा विनिमय अस्थिर असल्यानं सजीवांच्या वाढीला प्रतिकूल स्थिती असते. परिणामी नद्यांमध्ये परिपूर्ण परिसंस्था विकसित होत नाहीत. नदीच्या शीर्ष प्रवाहातील पाणी थंड आणि स्वच्छ असते. त्यात ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे तेथे ट्राउट सारखे मासे आणि परपोषी सजीव आढळतात. वरच्या टप्प्यातील नदीच्या वेगवान प्रवाहामुळे तिच्या पात्राच्या तळभागाचे तीव्र क्षरण होते. त्यामुळे त्यावरील मृदू खडकांचे क्षरण जास्त होते, तर कठीण खडक अवशिष्ट स्वरूपात राहतात. ऊर्जा विनिमय अस्थिर असल्यानं कठीण खडकांच्या भागात परिसंस्था पूर्णतः साकार होत नाहीत. डबक्यात सूक्ष्म वनस्पती आणि शैवालाची वाढ होते. त्याला अनुसरून तेथे मासे आणि काही जलचर आणि कीटक वाढतात. नदी पात्रातील खडकांच्या फटींमध्ये आणि खडकांच्या खाली गोगलगाई, शिंपले आणि त्यातील किडे, चपट कृमी, वलई कृमी यासारखे प्राणी राहतात. जर अशा नदीपात्रात धबधबा असेल तर तेथे पाणी कोसळते. जिथे पाणी कोसळते तिथे सतत क्षरण होत राहिल्यानं पाणी साठून राहतं. अशा खड्ड्यातील स्थिर पाण्यात सूक्ष्म वनस्पती, शैवाल आणि सूक्ष्मजीवांची वाढ होऊन त्यावर माशांची पैदास होते. कालांतराने तेथे स्थिर स्वरूपी परिसंस्था निर्माण होते. मधल्या टप्प्यात नदी पात्राची रुंदी आणि पाण्याचे प्रमाण वाढलेले असते, त्यामुळे तेथे जैविक विविधता आढळते. विविध हरित वनस्पती आणि शैवालाची वाढ होऊन त्याच्यावर आधारित जीवसृष्टी नदी पात्रात आणि खोऱ्यात विकसित होते. सखल मैदानी प्रदेशात नदी संथ वाहत असल्याने क्षरण कमी प्रमाणात होते. प्रवाहाबरोबर वरच्या टप्प्यापासून वाहत आलेल्या गाळाचे सूक्ष्म कण आणि सेंद्रिय पदार्थ पाण्यात मिसळलेले असतात. नदीच्या मंद प्रवाहामुळे त्यातील पाण्याचे तापमान अधिक असते. त्यामुळे मंद प्रवाहाच्या नदी परिसंस्थेत प्राथमिक उत्पादकता जास्त असते. परिणामी सूक्ष्म वनस्पती, प्लवक, गवत, शैवाल इत्यादींची वाढ होते. त्यावर जगणारे मासे, साप, बेडूक, विविध कीटक, पक्षी आणि दलदलीच्या ठिकाणी गांडूळ, खेकडे, झिंगे, अमीबा इत्यादींची वाढ होते. नदीतील मासे हे मगरी आणि बगळे यांचे भक्ष असतात. या परिसंस्थेत जीवाणू आणि कवक या सूक्ष्म जीवांची अपघटनाची अन्न साखळी विकसित झालेली असते. नदीतील वाहत येणारे खतांचे अंश तसंच नदीत सोडली जाणारी वाहितमल औद्योगिक आणि इतर द्रव अपशिष्टे यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे जलप्रदूषण ही नदी परिसंस्थेसाठी मोठीच समस्या आहे. प्रदूषणामुळे नदीतील सूक्ष्म वनस्पती आणि सूक्ष्मजीवांच्या वाढीवर परिणाम होतो. परिणामी त्यांच्यावर आधारित जलचर इतर प्राणी नाहीसे होतात. अलीकडच्या काळामध्ये मानवी कृतींमुळे जगातील काही मोठ्या नद्यांच्या प्रवाहातील परिसंस्थेत बिघाड होत आहेत. उदाहरणार्थ गंगा, राईन, मिसिसिपी, डॅन्यूब, थेम्स आणि सेंट लॉरेन्स या नद्यांचे प्रदूषण होत असल्याने अनेक ठिकाणी त्यांच्यातील परिसंस्था विस्कळीत होत आहेत. ही नोंद वसंत चौधरी यांनी लिहिली आहे. आता वळूया पुढील नोंदीकडे.